आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवादविरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अलनिनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला। त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या। सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली। त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली। यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आला. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्यशंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्यशंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्राँग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्यशंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तुर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या PLA अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतवरडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा PLA संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706.40 कोटी पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.